नमस्कार मित्रांनो, वाडीटेक पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे प्रेषित देवरुखकर आणि माझ्यासोबत आहे अमेया दळवी. या पॉडकास्टवर आम्ही टेक इंडस्ट्रीमधल्या घडणाऱ्या काही गोष्टींबद्दल थोड्या गप्पा मारतो आणि थोडी माहितीही देतो. आजचा हा तिसरा एपिसोड आहे आणि आजची सुरुवात आपण अशा एका विषयावरून करतोय ज्याने असं म्हणता येईल की काही तासातच अख्ख्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेला हलवून टाकलं. आणि ते म्हणजे हल्लीच ट्विटरवर एक हॅकिंग आणि स्कॅमची गोष्ट घडली, ज्यात बऱ्याचशा फेमस पर्सनॅलिटीजचे ट्विटर अकाउंट्स जे आहेत ते हॅक झालेले. आणि त्या अकाउंट्सवरून बिटकॉईनचा तुम्हाला एक आपण जो डबल करण्याचा स्कॅम जो म्हणतो की तुम्ही आम्हाला थोडे पैसे पाठवा आम्ही ते डबल करून तुम्हाला परत देऊ, असं जे आपण टिपिकली ऐकतो, तसं बिटकॉईनला घेऊन स्कॅम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि ह्यामध्ये खूप मोठमोठे व्यक्तींची ट्विटर अकाउंट्स, म्हणजे बराक ओबामा, जो बायडन जो आता US प्रेसिडेंटसाठी लढतो आहे, मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स, ॲपलचं जे ट्विटर अकाउंट आहे ते, उबरचं ट्विटर अकाउंट, असे बरेचसे अकाउंट्स हॅक झालेले. त्या प्रत्येक अकाउंटवरून ती ट्वीट सेंड करण्यात आलेली आणि हे ट्विटरलाही कळत नव्हतं की नक्की कशामुळे होतं आहे, काय घडतं आहे, त्यामुळे अख्खी टेक्नॉलॉजीची दुनिया हलून गेलेली हे ऐकून.
हो, पण आता त्याचा शोध लागला का कशामुळे झालं? ते फुकट बिटकॉईन बदनाम झालं या लफड्यामध्ये. आणि माझ्या मते बिटकॉईनचा काही संबंधही नव्हता या गोष्टीशी, फक्त नाव वापरण्यात आलं त्यांचं.
बरोबर, जो मेन जो हॅकिंगचा अटेम्प्ट झालेला हा, असं ट्विटरने जेव्हा शोध लावला तेव्हा त्या लोकांना कळलं की हे ट्विटरच्या एंडला जे एक कंट्रोल पॅनल असतं ज्याच्यामधून ट्विटरचे जे एम्प्लॉई असतात ते सपोर्ट ऑफर करतात किंवा अकाउंटवर काय चेंजेस करू शकतात सपोर्टसाठी, ते अकाउंट वापरून हॅक झालेला हा. त्यामुळे हे प्रत्येक लोकांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट्स हॅक नव्हते झालेले, तर त्या हॅकर्सनी ट्विटरच्या एम्प्लॉईचं ॲक्सेस हॅक केलेला आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या अकाउंट्सवरून त्या ट्विट्स पाठवता आल्या. आणि तू जसं बोललास की ह्याच्यामध्ये बिटकॉईनचा तसा संबंध नव्हताच, हे फक्त त्या हॅकर्सनी त्यांचा बिटकॉईन ॲड्रेस देऊन लोकांना पैसे पाठवायला सांगितले म्हणून ह्याच्यामध्ये बिटकॉईनचं नाव आलेलं आहे.
बरोबर, म्हणजे फक्त बिटकॉईनचं गाजर दाखवत होते, बाकी काही नाही त्याचं.
बरोबर.
आणि माझ्या ऐकण्यात अजून एक गोष्टही आली होती की हे हॅकिंग अटेम्प्ट कमी असून ट्विटरच्याच एका एम्प्लॉईनी ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती, हे खरं आहे की खोटं आहे?
हां, आता इंडियामध्ये 16 तारखेच्या रात्री हा इव्हेंट घडला आणि मी जसं बोललो की ट्विटरला स्वतःलाही कळत नव्हतं की हे नक्की कुठून होत आहे, त्यामुळे त्यांनाही शोध हळूहळू ती लोकं घेत आहेत ह्या गोष्टीचा. आणि वाईस नावाची जी एक वेबसाईट आहे motherboard.vice.com, त्याच्या एका रिपोर्टरनी शोध लावला इंडिव्हिज्युअली आणि त्यांनी त्या हॅकर्सना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून माहिती गोळा केली की हे तसं डिरेक्ट हॅकिंग नव्हतं, तर ट्विटरच्या एका एम्प्लॉईनी त्यांना तो ॲक्सेस विकलेला असं तो रिपोर्टर क्लेम करतोय. त्यामुळे अजून ऑफिशियल तसं काय ट्विटरनी अनाऊन्स केलेलं नाही आहे की कशामुळे घडलं हे, ते करणारे आहेत असं बोलले आहेत, बट अजून तर काय ऑफिशियल अनाऊन्स केलेलं नाही आहे. आणि जर तसंच ॲक्च्युली असेल की ट्विटरच्या एम्प्लॉईनी तो ॲक्सेस त्यांना विकलेला, तर ही म्हणजे हॅकिंगपेक्षा अजून जास्त, त्यापेक्षाही जास्त डेंजरस गोष्ट आहे,
कारण मग तुमची सिक्युरिटी त्या प्लॅटफॉर्मवर किती आहे तुम्हालाच माहिती.
बरोबर. आणि ट्विटर बरोबर अशा अजून आधी पण 2 केसेस सिमिलर झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये ट्विटरच्या एम्प्लॉईजमुळे किंवा त्यांना जो एम्प्लॉईजना जो ॲक्सेस असतो त्या ॲक्सेसमुळे लोकांनी काहीतरी केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काही 2 ते 3 वर्षांपूर्वी ट्विटरचे 2 एम्प्लॉईज अरेस्ट झालेले आणि त्यांनी, त्यांच्यावर असा आरोप होता की त्यांनी त्यांचा एम्प्लॉई ॲक्सेस वापरून सौदी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट काही लोकांवर मॉनिटरिंग केलेलं आणि ते ती इन्फॉर्मेशन त्या लोकांबद्दल सौदी गव्हर्नमेंटला दिलेली, तर त्यासाठी ते अरेस्ट पण सुद्धा झालेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही, आय थिंक लास्ट इयर की त्याच्या आधीच्या वर्षी, ट्रम्पचं जे ट्विटर अकाउंट होतं ते ट्विटर अकाउंट त्या एम्प्लॉईनी डिलीट करून टाकलेलं, सस्पेंड करून टाकलेलं काही मिनिटांसाठी, ते परत आणलं ट्विटरनी. बट त्या इन्सिडेंटपासून ट्विटरनी ट्रम्पच्या अकाउंटवर काही ॲडिशनल सिक्युरिटी मेजर्स टाकले आहेत ज्याच्यामुळे कालच्या हॅकमध्ये ट्रम्पच्या अकाउंटला काही झालं नाही, बट बाकीचे जे फेमस व्यक्ती आहेत त्यांच्या अकाउंटवर त्या ट्विट्स पाठवल्या गेल्या.
ह्याच्यानंतर ट्विटरची रिॲक्शनसुद्धा काहीतरी विचित्रच होती ना हे फिक्स करायला गेले तेव्हा?
हां, तर ट्विटर, मी जसं बोललो मगाशी की ट्विटरला स्वतःलाच कळलं नाही की कशामुळे होत आहे. आधी त्यांनी लोकांना सांगितलं की तुमचा पासवर्ड चेंज करण्याची प्रोसेस आम्ही टेम्पररी बंद केलेली आहे, आम्ही तुम्हाला काही वेळासाठी तुमचा पासवर्ड चेंज करता येणार नाही. आणि ह्या हे शोधण्यामध्येच त्यांनी बऱ्याचशा स्टेप्स ट्राय केल्या. त्यांनी जे ट्विटरवर व्हेरीफाईड अकाउंट जे असतात ब्लू चेकमार्कवाले, त्या अकाउंटचं ट्विट करण्याची ॲबिलिटी त्या लोकांनी बंद केलेली की जोपर्यंत आम्ही शोध लावत नाही तोपर्यंत कोणालाच ट्विट करता येणार नाही व्हेरीफाईड अकाउंट्सला, असं त्यांनी केलेलं. त्याच्यानंतर आता त्यांनी जे केलेलं आहे की कोणालाही 26 कॅरेक्टर्सचा एक वर्ड असेल किंवा 26 कॅरेक्टर्सचा बिटकॉईनचा ॲड्रेस असेल तो अजूनही कोणाला ट्विट करता येणार नाही आहे ट्विटरवर. त्यांनी तो ब्लॉक इम्प्लिमेंट केलेला आहे. त्यामुळे जे ज्या लोकांना खरोखर बिटकॉईनचा ॲड्रेस त्यांचा द्यायचा असेल, विच इज नॉट इलिगल इन एनी वे, तेही ते करू शकणार नाही.
पण ही रिस्ट्रिक्शन्स कधीपर्यंत राहणार आहेत
आता बघूया. जोपर्यंत त्या लोकांना प्रॉपर शोध लावता येणार नाही आणि ती लोकं ऑफिशियली अनाऊन्स करत नाही तोपर्यंत आय थिंक हा राहील तसंच. कारण कसं आहे की ह्याचे इम्प्लिकेशन्स खूप स्ट्रॉंग आहेत. हे आत्ता ह्या लोकांनी जे हॅकर लोकांनी केलं ते फक्त स्वतःच्या ह्याच्यासाठी त्यांनी ऑलमोस्ट $100,000 कमवले या ह्याच्यामध्ये.
हो कमवले.
हो हो, कारण बऱ्याच लोकांनी असं तुम्हाला बिटकॉईन ॲड्रेस जो असतो तो तुम्हाला चेक करता येतो की ह्याच्यावर किती ट्रान्झॅक्शन्स होत आहेत आणि किती डॉलर्सचे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. जर तुम्ही त्या बिटकॉईन ॲड्रेसचं आत्ताही बघितलं तर त्याच्यावर साधारण 300 वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झालेले, त्यामुळे ऑलमोस्ट $100,000 वर ट्रान्झॅक्शन झालेले. बरेचशी लोकं ह्या स्कॅममध्ये पडली पण आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की आता तसा बघायला गेलं तर ही अमाऊंट खूप छोटी आहे कन्सिडरिंग द स्केल ऑफ द हॅक. कारण एवढी मोठी अकाउंट्स होती, ॲपलचं होतं, उबरचं होतं, जो बायडन जो आता US प्रेसिडेंटशिपसाठी इलेक्शन लढतोय त्यांच्या अकाउंट्सला हॅकर्सचा ॲक्सेस होता आणि ते बरंच काही करू शकले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी जर असं अनाऊन्स केलं असतं की जो बायडन मी आता इलेक्शनमधून माघार घेतोय तर ट्रम्पसाठी ते खूप बेनिफिशियल झालं असतं आणि त्याचे इम्प्लिकेशन्स खूप वेळासाठी राहिले असते.
एक्झॅक्टली.
बट थँकफुली तसं त्यांनी काही केलं नाही.
तो ॲक्सेस मिळाल्यावर तुम्ही कुठचीही मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करू शकला असता, पण थँकफुली म्हणू शकतो की ह्यांना फक्त हे फक्त पैशापाठीच होते त्यामुळे हरकत नाही.
हो,
बाकी सगळे स्वस्तात सुटले.
आणि तसंही ट्विटरचा जो एक व्हेरीफाईड अकाउंटचा जो प्रोग्रॅम होता तो ऑलरेडी थोड्या वादामध्ये होता. कारण त्यांचा जो क्रायटेरिया होता व्हेरीफाईड अकाउंटसाठी तो त्यांनी खूप लूज ठेवलेला. त्यामुळे 1-2 वर्षापासून तो व्हेरीफाईड अकाउंटचा जो प्रोग्रॅम आहे तो सध्या त्यांनी होल्डवर ठेवलेला आहे. त्यामुळे नवीन कोणाला एकदमच इम्पॉर्टंट व्यक्ती असेल तर वेगळी गोष्ट, बट तसं कोणाला व्हेरीफाईड अकाउंटसाठी अप्लाय करता येत नाही अजूनही. त्यामुळे आता बघूया. त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही तो चेंज करणार आहोत आणि वेगळा क्रायटेरिया वगैरे इंट्रोड्यूस करणार आहोत. सो लेट्स सी.
ठीक आहे, आता बघू जसं काय होईल मग आपण तसं पुढे आपल्या लिसनर्सना सांगू.
ऑफिशियल रिपोर्ट जेव्हा येईल ट्विटरचा तेव्हा आम्ही नक्की तुम्हाला सांगू की काय घडलेलं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय केलं पाहिजे. कारण या हॅकमध्ये तरी तुम्हाला पासवर्ड असलेलं किंवा तुमचं 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन जे असतं ती स्टेप असूनही ह्या लोकांचे अकाउंट हॅक झालेले. कारण मी जसं बोललो की तो ट्विटरच्या साईडनी ॲक्सेस मिळालेला आहे त्या लोकांना. त्यामुळे इवन दो हे 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन स्टेप तुम्ही एनेबल केली असेल तरी हा प्रॉब्लेम झाला असता. बट ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही ते वापरायचं नाही. तुम्हाला जर 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन काय आहे हे माहीत असेल तर डेफिनेटली एनेबल करा, आणि माहिती नसेल तर डेफिनेटली जाणून घ्या की काय असतं ते.
हे झालं सगळं ट्विटरचा ड्रामा. आता ट्विटरपासून आपण जाऊया शाओमीकडे, ज्यांनी या आठवड्यात बरेच नवीन प्रॉडक्ट्स अनाऊन्स केले आहेत. त्यांचा एक ग्लोबल इव्हेंट होता त्याच्यात. आता हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे इंडियात येतील ह्याची काही गॅरंटी नाही आहे, बट काही काही बरेचसे असे इंटरेस्टिंग प्रॉडक्ट्स आहेत जे आम्हाला तरी वाटतं आहे कदाचित इथे येतील. आणि त्यातला प्रमुख आहे MITV स्टिक म्हणून. आता MITV स्टिक म्हणजे तुम्ही जर ॲमेझॉनची फायर TV स्टिक वापरली असाल तर साधारण तशीच आहे, त्याचं अँड्रॉईड व्हर्जन आहे. एखाद्या 1-2 महिन्यापूर्वी शाओमीने त्यांचं MITV 4K बॉक्स म्हणून एक काढलं होतं, छोटासा डिवाइस. साधारण तीच गोष्ट एका स्टिक फॉर्मॅटमध्ये आहे आणि अनफॉर्च्युनेटली ही फक्त 1080p म्हणजे फुल HDच सपोर्ट करते आणि तो जो बॉक्स होता तो 4K व्हिडिओजही सपोर्ट करत होता. आता एवढंच आहे की ह्याचा मेन पॉईंट असणार आहे ह्याची प्राईस. जेव्हाही इंडियात येईल जर समजा आली तर माझ्या मते हे 2,000 किंवा 2,500 मॅक्सिममला विकली जाईल. ह्याच्यापाठचं कारण ते आय मीन ह्याच्यापाठची 2 कारणं आहेत. मेन म्हणजे 3,500 त्यांचा ऑलरेडी एक प्रॉडक्ट इकडे आहे जो 4K तुम्हाला देतो आहे, त्यामुळे त्याच्या जवळपास प्राईस ठेवण्यात काय पॉईंटच नाही आहे, म्हणजे ही स्टिक चालणारच नाही. आणि दुसरा म्हणजे परत ॲमेझॉनची 4,000 आहे, त्याच्याशी कम्पीट करण्यासाठी हा प्रॉडक्ट आहे ॲमेझॉन फायर TV स्टिक जी आहे रेग्युलरवाली. जर हे 2,000 आसपास जर लॉन्च झाली तर जे ज्यांच्याकडे जुने TVs आहेत ज्याच्यात एक HDMI पोर्ट आहे त्यांच्यासाठी उत्तम प्रॉडक्ट असू शकेल. कारण त्याबरोबर तुम्हाला जो शाओमीचा रिमोट येतो TV बरोबर तोही येतो आहे, व्हॉइस एनेबल्ड आहे आणि ह्याच्यात क्रोमकास्टही बिल्ट इन आहे. त्यामुळे जर सगळी ॲप्स या स्टिकवर डाउनलोड नसतील करायची काही ॲप्स तुमच्या फोनवर असतील जी क्रोमकास्ट सपोर्ट करतात ती तुम्ही डिरेक्टली तुमच्या टी व्हीवर कास्ट करू शकता. त्यामुळे तसे फीचर्स बरे आहेत. फक्त एकच जरा विचित्र वाटलं की आता नवीन 2020 तुम्ही काढताय तर सरळ 4K काढायची होती, 1080p कशाला. प्रॉब्ली अजून एक त्याचं प्रो व्हर्जन किंवा काहीतरी काढतील प्लस व्हर्जन, त्याच्यात 4K असेल, पण आता तरी हीच अनाऊन्स केली आहे.
मग ह्याच्यावर जसं तू बोललास की अँड्रॉइड आहे तर अँड्रॉइडचे जे टी व्हीसाठी ॲप्स आहेत ते सगळे ह्याच्यावर चालतील, राईट?
बरोबर, तीच टेक्नॉलॉजी. आणि अजून एक चांगली गोष्ट ही आहे की शाओमीच्या टी व्हीवर त्यांचा पॅच वॉल म्हणून एक युजर इंटरफेस असतो जो मला तरी पर्सनली आवडत नाही,
बेकार आहे तो.
तो ह्याच्यावर नाही आहे. तू आता पॅच वॉलवरनं मला एक आठवलं, त्यांचा एकदा मला शाओमीचा कॉल आला होता विचारायला की मला पॅच वॉलबद्दल काही चांगलं म्हणायचं आहे का, काही गोष्ट आहे का. मी एवढंच म्हणालो त्यातली बेस्ट गोष्ट एवढीच आहे की ते डिसेबल करता येतं. त्याच्यानंतर मला अजून काही प्रश्न विचारण्यात आले नाही.
त्यामुळे त्यांचा जो पॅच वॉलचा जो प्रयत्न आहे तो चांगला आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप बेकार आहे.
एक्झॅक्टली. आता जर तुम्हाला एक युजर इंटरफेस बनवायचा असेल अँड्रॉइडच्या वर, तर ॲटलिस्ट तुम्ही एवढं बघा की अँड्रॉइडपेक्षा मी काहीतरी जास्ती फीचर्स किंवा सिम्पलर किंवा काहीतरी बेटर देऊ. तर ते कॉम्प्लिकेट करण्यात किंवा असं फुल यु नो गर्दी करण्यात स्क्रीनवर काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे मला तरी पर्सनली काय तेवढं आवडत नाही पॅच वॉल. पण चांगली गोष्ट जसं मी म्हणालो की MITV स्टिकवर पॅच वॉल नाही आहे, स्टॉक अँड्रॉइडच आहे, स्टॉक अँड्रॉइड फॉर TV.
तर मला असं वाटतं की हे त्यांनी थोडं आधी इंट्रोड्यूस केलं असतं. मागच्या पण 4 महिने जे सगळी लोकं घरी बसलेली आहेत आणि TV पण बरेचसे शोज आता चॅनलवाले रिपीट करतायत, तर ही एक चांगलं इंट्रोडक्शन असतं त्यांचं या मार्केटमध्ये. कारण आता ऑनलाईन OTT प्लॅटफॉर्म्सवर बरेचसे कंटेंट अवेलेबल आहे, तर बऱ्याचशा लोकांना हे एन्जॉय करता आलं असतं. तरी जर प्राईस बरोबर लावली याची तर आताही फायदा घेता येईल ऑफकोर्स, बट एक साधारण महिन्याभर आधीपूर्वी जर काढलं असतं त्यांनी तर चांगलं मार्केट कॅप्चर करता आलं असतं त्यांना. कारण आय थिंक फायर TV जी नॉर्मल स्टिक आहे 1080p त्याची प्राईस अराउंड 2000 आहे ना.
फायर TV ऑफिशियल प्राईस आहे 3999, म्हणजे 4000 रुपये. पण ती जेव्हा अमेझॉनचे सेल्स असतात त्यावेळी ती साधारण 3000 येते. अजून 2 आलेली नाही आहे, पण 2800 ते 3000 मध्ये ती येते सेलमध्ये, किंवा दर महिन्याला काहीतरी डिस्काउंट असतो त्याच्यावर.
तसं मग हे तर ह्या लोकांनी 1500-2000 काढलं
बरोबर
तर चांगलं ऑप्शन असेल मार्केटमध्ये.
हां, आणि माझ्यामध्ये काढतील, कारण शाओमीचं एक असतं त्यांची प्राइसिंग फार अग्रेसिव्ह असते आणि माझ्यामध्ये ह्याचीही असेलच. आणि तू म्हणालास ना हे आधी लॉन्च केलं पाहिजे होतं, त्याच्या पाठी न करण्यापाठी एक कारण असेल, कारण त्यांनी साधारण 1-1.5 महिन्यापूर्वीच त्यांचं MITV बॉक्स 4K जे मी म्हणालो ते लॉन्च केलं होतं आणि त्याची किंमत 3500 रुपये, विच मीन्स आणि ते 4K बॉक्स आहे आणि त्याची प्राईस ॲमेझॉन फायर TV स्टिक जी फुल HD आहे त्याच्याहूनही कमी आहे ऑफिशियल प्राईसपेक्षा.
बरोबर.
आणि ॲमेझॉन फायर TV स्टिक 4K व्हेरियंट जे आहे ते 6000 आहे, त्यामुळे त्याच्या तुलनेत तर भलतीच स्वस्त होती ही म्हणजे आहे. हां, पण प्रॉब्लेम तोच आहे, अर्धा वेळ स्टॉक नसतो शाओमीच्या प्रॉडक्टचा, पण जेव्हा मिळेल त्यावेळी वाईट नाही ती गोष्ट.
करेक्ट.
आता ही येते की नाही बघितलं पाहिजे. आता हा जो इव्हेंट होता तो ग्लोबल इव्हेंट होता आणि त्यामुळेच मला आश्चर्य वाटलं की तुमच्याकडे ऑलरेडी 4K प्रॉडक्ट आहे आणि चांगल्या प्राईस पॉईंटवर आहे, तर आता 1080p काढण्यात काय पॉईंट होता? कारण असं नाही आहे की तो 4K प्रॉडक्ट तुमच्या 1080p TV किंवा फुल HD TV चालणार नाही, तोही चालणार. आता हा इन्फिरियर प्रॉडक्ट काढण्यापाठी फक्त एकच असेल, अग्रेसिव्ह प्राइसिंग.
हां, म्हणजे ते एकदमच लोकांना परवडत नाही आहे बाबा मला 3000 वरती काही नको आहे, तर मग चल बाबा घ्या 1500-2000 तुला आम्ही अवेलेबल करून देतोय.
बरोबर. आणि ह्याची बेस्ट गोष्ट ही आहे, जसं आधीही मी म्हणालो की 2000 रुपयात, अज्युमिंग ह्याची प्राईस 2000 असेल, तुम्ही 2000 तुमचा जो जुना नॉन स्मार्ट TV आहे तो एका शॉटमध्ये त्याला स्मार्ट TV करू शकता. कारण जरी TV अँड्रॉइड नसलं तरी या प्रॉडक्टमध्ये अँड्रॉइड आहे, त्यामुळे सगळे ॲप्स तुम्ही या प्रॉडक्टवर इन्स्टॉल करू शकता किंवा फोनवरचे ॲप्स तुम्ही ह्याच्यावर कास्ट करू शकता, त्यामुळे इट इज ॲज गुड ॲज अँड्रॉइड TV. तुमचा जुना TV सडनली अँड्रॉइड TV होऊन जातो त्याचा.
अजून काय होतं त्या इव्हेंटमध्ये?
अजून त्यांनी त्यांचा जो स्मार्ट बँड आहे, सध्या स्मार्ट बँड 4 चालू आहे, तो स्मार्ट बँड 5 अनाऊन्स केला. पण त्याच्यात कसं आहे माहिती आहे, चायनाचं जे व्हेरियंट आहे त्याच्यात 1-2 फीचर्स एक्स्ट्रा आहेत आणि जो ग्लोबल व्हेरियंट आहे त्याच्यात मेन म्हणजे 2 फीचर्स त्यांनी काढून टाकले आहेत. पहिलं आहे NFC. आता NFC थोडेफार अजून वापरही आहेत, पण मेन असतो त्याचा कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी. पण तो जरी नसला तरी चालेल, कारण आय डोंट थिंक शाओमीवर एवढा भरोसा आहे लोकांचा की त्याच्या थ्रू पेमेंट करतील.
चायनामध्ये त्यांचे बरेचसे तसे पेमेंट ऑप्शन्स आहेत, पण आय डोंट थिंक इंटरनॅशनल मार्केटमध्ये चायना एवढं पॉप्युलर आहे की
एक्झॅक्टली
NFC लोक ॲक्च्युली डिमांड करतील.
खरी गोष्ट. आणि ते नसलं तरी एवढा फरक पडत नाही. पण जो दुसरा त्यांनी फीचर काढला आहे, काढून टाकला आहे रादर, तो आहे ऑक्सिमीटर, जो SPO2 सेन्सर ज्याला आपण म्हणतो. आणि मला तरी असं वाटतं आहे की ज्यावेळी इंडियात येईल कदाचित तो सेन्सर परत ॲड करतील, कारण हल्ली ऑक्सिमीटरची जी डिमांड आहे आणि पॉप्युलॅरिटी आहे ती एकदम हाय आहे, आणि त्यामुळे ॲज अ मार्केटिंग गिमिक त्यांना तो अगदी व्यवस्थित वापरता येईल ती तो फीचर
नक्कीच.
हां, तर हे आणि मला हेही सांगायचं आहे की जे असे जे स्वस्तातली जी आपली फिटनेस वॉचेस असतात किंवा जनरली त्याच्यातला जो ऑक्सिमीटर असतो आणि जो तुम्हाला हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सकडे मिळतो त्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. वॉचमधला जो असतो तो एक रेफरन्स पॉईंट म्हणून असतो, त्याची ॲक्युरसी तेवढी नसते, त्यामुळे अगदी त्याला देवाचा शब्द म्हणून वापरू नका.
एक ती नॉवेल्टी म्हणून हातावर असलेलं लोक घेतील की बाबा चल मला थोडा एक रेफरन्स पॉईंट तरी मिळतोय.
बरोबर आहे, किंवा अगदीच जर कमी कमी रिडिंग आलं तर ॲटलीस्ट डॉक्टरकडे जाऊन दाखव तरी शकता की बाबा काय
एक्झॅक्टली
प्रॉब्लेम माझ्यात आहे की माझ्या वॉचमध्ये आहे. हा झाला बँड, तोही स्वस्तातलाच असतो ह्यांचा जनरली बँड, त्यामुळे हाही काय फार महाग नसेल, 1500 आसपास असेल असं वाटतंय जेव्हा येईल तेव्हा.
आपण लास्ट एपिसोडमध्ये अमेझफिट वर्ज लाईटबद्दल बोललो, जे एक फिटनेस बँड आणि स्मार्ट वॉचचं शेपमध्ये आहे, त्याहून स्वस्त तुम्हाला जर एकदम स्वस्तातला स्वस्त फिटनेस बँड पाहिजे असेल ज्याच्यावर तुम्हाला टाईम बघता येईल आणि थोडे नोटिफिकेशनचे फीचर्स पाहिजे असतील, तर हे एक चांगलं ऑप्शन असतं शाओमीचं.
बरोबर, अगदी बेसिक
हो.
सो वर्ज लाईट बरोबर काही कंपॅरिझनच नाही, हा एकदमच बेसिक आहे आणि अगदी तुम्हाला सिंपल म्हणजे हार्टरेट मॉनिटर आणि जसं तू म्हणालास नोटिफिकेशन्स, काही एकदम एलिमेंटरी नोटिफिकेशन्स आणि काही बेसिक फिटनेस ॲक्टिव्हिटीज आणि तुमचे स्टेप काउंटर आणि असे जे फीचर्स हवे असतील ते ह्याच्यात मिळतील. ह्याच्यात GPS नाही मिळणार तुम्हाला, पण अगेन हा 1500 प्रॉडक्ट असतो, ज्यात तुम्ही काय एक्सपेक्ट करताय. आणि फिटनेस म्हटलं की म्युझिकही येतं, आणि तसंच त्यांनी त्यांचे जे ट्रू वायरलेस टू बेसिक जे आहेत, MI ट्रू वायरलेस टू बेसिक, तेही अनाऊन्स केले. आता रिसेंटलीच त्यांनी त्यांचा ट्रू वायरलेस इयरफोन्स काढले होते, आता हे त्याचं पुढचं व्हर्जन आहे. आता तेही माझ्या मते काय फार महागातले नसावेत, आणि जसं आपण पहिल्या एपिसोडमध्येही म्हटलं होतं की जे एंट्री लेवल ट्रू वायरलेस आहेत ते थोडं स्टाईल मारायला चांगले आहेत, किंवा ते कम्प्लीट वायरलेस असल्यामुळे ती जी एक वर्सेटॅलिटी असते तुमच्याकडे फ्रीडम असतो त्याच्यासाठी ठीक आहेत, पण म्युझिकसाठी ते एवढे ग्रेट नसतात, त्यामुळे त्याच्यापासून म्हणजे ते आपले जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते आपण लिमिट केले पाहिजेत, इतने पैसे मी इतना इच मिलेगा टाईप्स. पण त्यांचे जे आता ते काढले होते त्यांचे ट्रू वायरलेस, त्या प्राईससाठी डिसेंट होते तेवढंच म्हणेन मी, आणि ते काहीतरी 1800 रुपयाचे होते गेल्या महिन्यात रिलीज केले त्यांनी. हे आता काय कुठच्या रेंजमध्ये येतात ते बघूया, आणि ह्याचे काही फीचर्स फार वेगळे वाटत नाही आहेत, फक्त जरा डिझाईन वेगळं आहे तेवढंच.
आणि कसली स्कूटर वगैरे पण काढली मी ऐकलं.
आणि ती इंडियात येईल असं मला वाटत तरी नाही, आणि चान्स मला नाही वाटत येणार ती, ती स्पेसिफिकली UK आणि युरोपसाठीच काढली आहे. आणि ज्यावेळी मी स्कूटर, आपण स्कूटर ज्याला म्हणतो आहे ही म्हणजे आपल्या ॲक्टिवासारखी नव्हे, ती आपण लहानपणी अशी एकदम पातळशी असायची, त्याच्यावर एक पाय वरती ठेवून आणि दुसऱ्या पायाने धक्के मारायचो त्याला, ही साधारण तशी दिसते. थोडं पॉलिश्ड वर्जन आहे त्याचं, पण साधारण तशीच दिसते. आणि एकदा ह्याची जर समजा बॅटरी संपली तर तसंच धक्के मारावे लागतील, त्यामुळे लहानपणीची सवय उपयोगी येईल. पण बेसिकली ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे, आता त्याला स्कूटरच म्हणूया कारण तेच म्हणतात त्याला. साधारण एक पूर्ण चार्ज केले की ते 45 किलोमीटर्स चालेल असं ते म्हणत आहेत, पण टॉप स्पीड आहे 25 किलोमीटर्स पर आवर. चालणं किंवा जॉग करण्यापेक्षा थोडं फास्ट ही या स्कूटरने आपण जाऊ शकतो, पण ऑफकोर्स ती इथे येईल मला असं वाटत नाही आहे. पण ॲज अ टाईमपास प्रॉडक्ट, युनिक प्रॉडक्ट बघण्यासाठी काय वाईट नाही ती.
हो, आली तर चांगलंच आहे.
हां, पण आली तरी सांगतो तुला, याची प्राइसिंग जी आत्ता अनाऊन्स केली आहे त्याची साधारण 450 आणि 550 डॉलर्सचे असे दोन वेरियंट्स आहेत. ते जर कन्वर्ट करायला गेलास तर साधारण 34,000 रुपये आणि 42,000 रुपये येतात. आता 42,000 भरल्यावर तुला उभ्या उभ्या जायचं आहे का? मला नाही वाटत 42,000 कोणतरी प्रॉपर स्कूटरच घेईल.
थोडे पैसे जास्त टाकले तर तुम्हाला चायनीजचे जे इलेक्ट्रिक स्कूटर असतात त्याच मिळतील तुम्हाला ॲक्टिवासारख्या. नाही, बट शाओमी एक माझ्यासाठी ना एक अशी हौशी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, त्यांना असे खूप वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट्स ती लोकं आणतात मार्केटमध्ये. जसं आता हल्लीच त्या लोकांनी शाओमी इंडिया जी आहे त्यांनी त्यांच्या साईटवर एक एअर कंप्रेसर त्यांनी एक क्राऊड फंडिंगसाठी लॉन्च केलेला, आणि जे क्राऊड फंडिंग फुलफिल पण झालं आहे. त्यांचं मिनिमम 4,000 युनिट्सचा तो प्रोग्राम होता, आणि MRP त्या लोकांनी म्हटलेली तिकडे की त्याची 3,500 MRP होती त्याची. बट ह्या क्राऊड फंडिंगमध्ये त्या लोकांनी 2200 ते देत होते.
अरे वा.
हां, त्यामुळे एवढंच एक साधारण आपल्या फोन एवढं तर डिवाइस आहे ते मेटालिक, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कारचे 5 टायर तुम्हाला हवा भरता येईल आणि प्रेशर चेक करता येईल असं डिवाइस आहे ते म्हणतात.
अरे वा, एवढं छोटं आहे ते.
हां, मी एक ऑर्डर केलेला आहे आणि ती लोक म्हणतात की 10 ऑगस्टपासून त्याचं शिपिंग सुरू होईल.
चला
बघू, एकदा माझ्याकडे आलं की मी देईन रिव्ह्यू त्याचा.
बरोबर, पुढच्या एका एपिसोडची सोय झाली आपली. तर अगेन आता बऱ्याच अजून प्रॉडक्ट्सही केले आहेत, पण त्यातल्या त्यात सगळ्यात इंटरेस्टिंग हे चार प्रॉडक्ट्स होते माझ्या मते तरी.
हो, आणि परत हा एक ग्लोबल इव्हेंट होता, त्यामुळे ॲक्च्युली इंडियामध्ये कुठचे येतील आणि कुठचे नाही येणार ते अजून सांगता येणार नाही, फक्त स्पेक्युलेटर्स करू शकतो आपण. तरी त्यातल्या त्यात जसं तू म्हणालास की एक मी टी व्ही स्टिक जी आहे फुल एच डी वाली, ती इंडियामध्ये येण्याची शक्यता आहे कारण हे मार्केट राईप आहे त्या लोकांसाठी.
आणि ते टी डब्ल्यू एस इयरफोन्स पण येतील ट्रू वायरलेस, कारण सगळेच हल्ली लाँच करतात त्यांचे आणि मल्टिपल मॉडेल्स लाँच करतात, त्यामुळे तेही येतील असं मला वाटतं. आणि स्मार्ट बँड इंडियात गेले 3-4 वेरियंट्स तर आलेच आहेत, त्यामुळे पाचवा कुठच्या ना कुठच्या फॉर्ममध्ये येईलच, त्यामुळे हे 3 तर मला वाटतं आहे. स्कूटर नक्की येणार नाही आणि आली तरी चालवणार कुठे, ते आपल्या रस्त्यांवर नाही चालणार ती एवढी.
हो, लोकांना एवढ्या पैशात तर लोक खर्च करणार नाहीत, ते तर आहेच. त्यावर ना आठवलं, जिओमध्ये बऱ्याचशा कंपनी सध्या इन्व्हेस्ट करत आहेत. आपण हल्लीच ऐकलं असेल की फेसबुक आणि गुगल या दोघांनीही बरेचसे पैसे जिओमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत.
हो, दर आठवड्याला कोण ना कोणतरी नवीन येतच असतो इन्व्हेस्टर जिओमध्ये,
बरीच मोठी लिस्ट झालेली आता ती.
इवन इंटेल आणि कॉलकॉम पण आलेत ना त्याच्यात.
हो, इंटेल कॉलकॉम आहे, सावदीच्या थोड्या कंपनीज आहेत, आणि लेटेस्ट त्या लिस्टमध्ये गुगल आहे ज्यांनी 4.5 बिलियन डॉलर्स जिओमध्ये टाकले आहेत. गुगलचा 3 आणि 7 हे आकडे गुगलचे फेवरेट वाटत आहेत, कारण त्यांनी 33,737 कोटी जिओमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि ह्या इन्व्हेस्टमेंटमुळे त्यांना 7.73% स्टेक मिळाला आहे जिओमध्ये. त्यामुळे 7 आणि 3 हा आकडा त्यांचा बरंच रिपीट झालेला आहे.
वा, सॉलिड अनालिसिस, मजा आहे मुकेश भाईची. पण मला जिओवर ना एक गोष्ट आठवली, एअरटेल आणि वोडाफोनचे हल्ली जरा प्रॉब्लेम चालले आहेत. TRAI की गव्हर्नमेंटनी त्यांचे जे प्रीमियम प्लॅन्स होते त्याच्यावर होल्ड आणला आहे, स्टे आणला आहे रादर.
हो, काही आठवड्यांपूर्वी एअरटेल आणि वोडाफोननी दोघांनीही त्यांचं एअरटेलनी प्लॅटिनम आणि वोडाफोननी रेड एक्स हे असे प्लॅन्स अनाऊन्स केलेले. तर ह्या प्लॅन्समध्ये त्यांनी आम्ही कस्टमर्सना प्रायोरिटी 4G नेटवर्क देऊ असं अनाऊन्स केलेलं. आणि ह्या अनाऊन्समेंटमुळे ट्रायमध्ये कोणीतरी ऐकलं असेल ते, आणि म्हणून ट्रायनी हे होल्डवर ठेवायला सांगितले त्यांना प्लॅन्स, आणि त्यांना काही प्रश्नांची लिस्ट पाठवली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नक्की प्रायोरिटी 4G काय देणार, कसं देणार, आणि तुम्ही तुमच्या प्लॅटिनम कस्टमर्सना आणि रेडेक्स कस्टमर्सना जर तुम्ही प्रायोरिटी देणार असाल तर ह्याचा अर्थ हा होतो का की तुम्ही बाकीच्यांमध्ये थोडं डिग्रेडेड नेटवर्क देणार, असे काही प्रश्न ट्रायनी त्यांना पाठवले आहेत आणि हे प्लॅन्स होल्डवर टाकायला सांगितले आहेत.
पण ह्याचे अजून रिप्लाय काय पब्लिक झालेले नाही आहेत ना?
नाही, अजून तर त्यांनी काही रिप्लाय दिलेले नाही, किंवा दिले असेल तरी
प्रश्नांची जी आणि उत्तर
आणि न्यूजमध्ये अजून काय आलेलं नाही आहे. त्यामुळे बघूया आता नक्की काय होतं आहे पुढे, कारण तसं बघायला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे स्टँडर्ड 4G नेटवर्क्स सगळ्यांना प्रॉब्लेम असतात, त्याच्यावर कोणाला नेटवर्क मिळत नाही किंवा दुसऱ्याला नेटवर्क मिळालं तर त्याच्यावर स्पीड मिळत नाही, असे प्रॉब्लेम इंडियामध्ये सगळीकडेच आहेत. आणि हे जे प्लॅन्स आहेत हे फक्त पोस्टपेड प्लॅन्स आहेत, प्रीपेडवर ती ऑफरिंग नाही आहे सध्या. त्यामुळे आत्ता जिओमुळे ह्या लोकांचे जे ARPUs कमी झालेले ते वाढवण्यासाठी त्या लोकांना परत आता लोकांना पोस्टपेड प्लॅनवर आणण्याचा एक प्रयत्न आहे. बट ॲक्च्युली तुम्हाला हे सुद्धा कसं आहे की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पोस्टवर जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते प्रायोरिटी 4G नेटवर्क काय हे कळणार नाही, आणि तुम्ही पोस्टपेडवर कन्वर्ट झालात तर तुम्हाला काही महिने कंपल्सरी पोस्टपेड वापरायलाच लागणार आहे बिफोर यू कॅन कन्वर्ट बॅक टू प्रीपेड. तर ॲटलीस्ट
बरोबर आहे,
तो एक प्रयत्न आहे दोन्ही नेटवर्क कंपनीजचा की आपण जास्तीत जास्त लोकांना पोस्टपेडवर कन्वर्ट करायचा प्रयत्न करूया.
अच्छा, म्हणजे ते नुसतं मार्केटिंगही असू शकतं खरं सांगायचं झालं तर.
हां, आणि लाईक आय ऑनेस्टली थिंक की काही आठवड्यांसाठी ती लोकं मे बी चांगला स्पीच वगैरे देतील, बट अल्टिमेटली परत तेच होणार आहे, कारण जेव्हा 4G लाँच झालं तेव्हा पण चांगले स्पीड वगैरे मिळायचे, बट जसे जसे लोकं वाढत गेली आणि त्यांचं कंजेशन वाढायला लागलं तसं स्पीड्स पण कमी झालेलेच आहेत.
सो रिलायन्समध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट आणि एअरटेल आणि वोडाफोनचे प्रॉब्लेम्स हे सध्या चर्चेत होते. आणि अजून एक गोष्ट मेजरली डिस्कस होते ते म्हणजे 1+ जो नवीन फोन येतो आहे नॉर्ड म्हणून तो, आणि जे आम्ही टेक मीडियामध्ये आहोत त्यांच्या या मार्केटिंग गिमिक्सनी त्यांचं डोकं फिरायची पाळी आली आहे. आणि एक गोष्ट एकतर ते रिव्हील करतायत करतही नाही आहेत, आणि आता सगळ्यात हाईट म्हणजे त्यांनी त्याच्या प्री ऑर्डर्स घेणं चालू केलं आहे. आता 1+ ऑफिशियली ह्याचं डिझाईन पब्लिश नाही केलं आहे, ना ह्याचे स्पेसिफिकेशन सांगितले आहेत आणि ना ह्याची प्राईस, आणि तरी ऑर्डर्स घ्यायला ते रेडी झाले आहेत. आणि काही लोक पैसे भरतही असतील.
पण काय म्हणजे नक्की एवढा हाईप आहे हा फोन?
हे बघ, आता मेन गोष्ट अगेन ह्या सगळ्या स्पेक्युलेशन्स आहेत. वन प्लस फक्त इकडे तिकडे टीज करत आहे, इकडचं तिकडचं काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहे, पण मेन पॉईंटवर अजून येतच नाही आहे. तो 21 रिलीज होणार आहे, तेव्हा सगळं काय ते कळेल. पण लोक एक्साईट ह्याच्यासाठी झालेली, कारण इनिशियली म्हणण्यात येत होतं की हा त्यांचा मिड रेंज फोन असणार आहे, त्यामुळे ह्याची प्राईस 25,000 आसपास असेल असं लोकं म्हणत आहेत. हे वन प्लसनी सांगितलेलं नाही आहे, पण हे लोकांचं एस्टिमेट आहे आणि तशी शक्यताही आहे. कारण ह्याचा जो प्रोसेसर आहे, जनरली आपण गेल्या एपिसोडमध्ये पण डिस्कस केलं होतं की जो टॉप ऑफ द लाईन प्रोसेसर असतो फास्टेस्ट, तो वन प्लस यूज करते. पण या या फोनमध्ये एक मिड रेंज स्नॅपड्रॅगन 765 म्हणून एक प्रोसेसर आहे, जो साधारण कॉलकॉमचा मिड रेंज 5G एनेबल चिपसेट आहे, ती या फोनमध्ये यूज करण्यात आलेली आहे. आणि हे ऑफिशियल झालं आहे हा पार्ट. आणि ऑफकोर्स ऑक्सिजन OS असणार आहे, जी आपल्याला दोघांनाही आवडते, आणि ती जनरली फक्त त्यांच्या हाय अँड फोन्समध्येच असते, जनरली नाही असतेच. ती आता एका लोअर प्राईस पॉईंटवर मिळायची शक्यता आहे लोकांना, त्यामुळे ते एक एक्साइटमेंट आहे. पण ह्यानी असून त्याची प्राईस अनाऊन्स केलेली नाही आहे, आणि जो करंट ट्रेंड आहे वन प्लसचा, ते प्राइसिंगमध्ये भरपूर चुका करत आहेत, त्यामुळे मी या गोष्टीची गॅरंटी घेऊ शकत नाही की ह्याची प्राइसिंग बरोबर ठेवतील ते.
नाही, आणि त्यांचं जे मार्केटिंग आहे आत्तापर्यंत जेवढं मी बघितलं आहे, ते इतकं विचित्र प्रकारे ती लोकं करत आहेत की टेक मीडियाच्या नाकामध्ये त्यांनी दम करून ठेवलेला आहे, की रोज काही ना काही ते थोडं थोडं ती लोकं अनाऊन्स करत आहेत. नाही तर धड कम्प्लीट फोन पण अनाऊन्स करत नाही, आणि रोज काहीतरी थोडीशी न्यूज किंवा बाबा ही पब्लिश करा, हे आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हा टीझर व्हिडिओ काढला, आम्ही इंस्टाग्रामवर काहीतरी केलं. आता मध्ये त्यांनी काहीतरी AR लॉन्चचे पण इन्व्हाइट्स विकायलाच चालू केलेलं ना.
हो, इन्व्हाइट्स विकतात ही लोकं, ह्याच्यातला लॉजिक. आणि ह्याच्यातलं लॉजिक सोड, घेणाऱ्यांच्या पार्टचं काय थिंकिंग आहे ते मला कळत नाही बाबा. तुम्हाला फोन फ्री मिळत नाही आहे, तो फोन लॉन्च होतो आहे, तो इव्हेंट बघायचा, तुम्ही पैसे भरताय, मानला पाहिजे यांच्या मार्केटिंग टीमला.
नाही, आणि बाकीच्या वेळेस तरी एक टाईम मी बोलू शकतो की बाबा चल तुम्हाला इव्हेंट जाऊन त्या ऑडिटोरियममध्ये बघता येतं लाईव्ह की ती लोक काय अनाऊन्स करतायत, आणि तुम्हाला एक छोटीशी गुडी बॅग पण देतात ती लोक कधी कधी, तर त्यासाठी लोक पैसे टाकतात हे मी कधीतरी समजू शकतो. बट आता ह्यासाठी तर त्या लोकांनी AR लॉन्च करणार आहेत, कारण ऑब्व्हियसली इव्हेंट कोण घेऊ शकत नाही फिजिकल इव्हेंट्स, म्हणून ती आता ऑनलाईन इव्हेंट असणार आहे, त्यासाठी AR लॉन्च म्हणून ती लोक 100 रुपयाला तो इन्व्हाइट विकतायत. तर हे जरा अतीत झालं ना.
आणि जसं तू म्हणालास, जे रोज काही ना काहीतरी मुद्दामून न्यूजमध्ये राहण्यासाठी करतायत, ते ॲक्च्युली फोनचे कुठचे मेजर फीचर्स सांगतच नाही आहेत. हे त्यांच्या CEO कुठे जाऊन काहीतरी ट्विट केलं, कुठेतरी ब्लॉगवर काहीतरी लिहिलं, आणि जाऊन कुणाला तरी इंटरव्ह्यू दिला, असल्यास आलतूफालतू गोष्टी फक्त येत आहेत बाहेर, आणि फक्त नॉडचं नाव ऐकलं की पब्लिक धावतं.
ते इनफॅक्ट नाव रिलीज करायस किती मार्केटिंग केलं त्यांनी, की आम्ही काय नाव ठेवू तुम्ही गेस करा, वन प्लस लाईट ठेवू की अजून काय ठेवू, आणि शेवटी ठेवलं ते नॉर्ड ठेवलं.
आधी झेड असणार होतं, मग लाईट असणार होतं, मग झेड लाईट, आणि आता नॉर्ड. ॲटलिस्ट नॉर्ड तरी नक्की झालं आहे.
पण मग झेड आणि ह्याच्यावरून आठवलं, त्या लोकांनी वन प्लस X असा एक फोन काढलेला काही वर्षांपूर्वी, तर तो सुद्धा एक मिड रेंज फोनचा प्रयत्न होता, राईट?
बरोबर.
तर मग हा किती वेगळा असेल?
आता तो जो काढला होता तो एवढा काही चालला नाही फोन, आणि त्यापासून त्याने बराच दसका घेतला, त्यामुळे एवढी वर्ष तिथे त्यांनी हात घातलाच नाही आहे. पण आता काही वर्षानंतर परत ते हिंमत झाली आहे त्यांची काढायची, तर आता बघू हा कसा चालेल. खरं आय मीन मिड रेंज फोन न काढण्यापाठी असं काही कारण नाही आहे त्यांच्याकडे स्ट्रॉंग. एवढंच की त्यांना एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये फोकस करायचं होतं एवढी वर्ष. ज्यावेळी तुम्ही 30,000 वरचे फोन काढता, तुम्ही एका स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्सलाच तुम्ही अपील करता, आणि तेवढेच. आणि त्या टार्गेट ऑडियन्स जो आहे की ती जी सेगमेंट आहे प्रीमियम फोन्सची किंवा सेमी प्रीमियम फोन्सची, त्याचा नंबर ऑफ युजर्स फार जास्ती नाहीत. जो खरा पैसा आहे तो मिड रेंजमध्ये आहे, कारण तिथे नंबर्स आहेत,
कारण बाकीच्या कंपनीज पण तिकडेच स्टार्ट म्हणत आहेत.
बरोबर. आणि घेणारे पण खूप लोक आहेत. आणि ज्यावेळी तू साधारण 15-20 हजाराचा फोन घेतोस किंवा इव्हन 25 घेतोस, त्यावेळी तू 1-2 वर्षानंतर तो चेंज करतोस, कारण त्यात एक नवीन येतं आणि एवढंही काही वाटत नाही करायला. पण तू ज्यावेळी 35-40 हजाराचे फोन घेतोस, त्यावेळी साधारण तुला 3 वर्ष तरी वापरावा अशी इच्छा असते लोकांची, तो म्हणजे तेवढा वेळ चालावा तो फोन.
नाही, आणि वन प्लस बिकॉज ती लोकं परफॉर्मन्स आणि फीचर्स तसे देतात, तर नवीन नवीन चिपसेट ती लोकं वापरतात, त्यामुळे जसं तू आत्तापर्यंत 1+6 वापरत होता, मी 1+5 वापरत होतो, तर ते फोन चालतात, म्हणजे 3-4 वर्ष तरी सहजपणे चालतात.
हो, आरामात आरामात, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण त्या फोनमध्ये टॉप ऑफ द लाईन प्रोसेसर आहे ना, परत ते हार्डवेअर पण तेवढंच पॉवरफुल आहे, पण मला तरी असं वाटत नाही, ऑफकोर्स हे स्पेक्युलेशन आहे, पण जी ऑक्सिजन ओएस ज्याबद्दल आपण गेल्या एपिसोडमध्येही बोलत होतो, माझ्या मते ती चालण्यासाठी अगदीच टॉप ऑफ द लाईन गरज नाही. आणि हा 765 जो आहे तो अगदी काय असा वीक प्रोसेसर किंवा बेसिक प्रोसेसर नाही आहे, तो बऱ्यापैकी पॉवरफुल आहे, त्यामुळे त्याच्यावरही स्मूथली चालेल माझ्या मते तरी. आणि ऑफकोर्स कुठे कुठे अजून कॉम्प्रोमाइज करणारच, ते डिझाईनमध्ये म्हण किंवा कॅमेरा क्वालिटी जी आहे त्याच्यातही. हां, तू आता कॅमेरा क्वालिटीवरनं आठवलं, अजून एक गोष्ट मोरऑरलेस कन्फर्म झाली आहे की नॉर्डवर 6 कॅमेराज असणार आहेत, 4 पाठी आणि 2 पुढे.
अरे बापरे.
सो ॲटलिस्ट इन टर्म्स ऑफ नंबर्स, क्वांटिटीच्या बाबतीत तरी कॅमेराज जास्ती आहेत मेन वन प्लसपेक्षाही. आता त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तो आल्यावरच सांगू शकतो आपण.
पण तुला काय वाटतं, म्हणजे असे किती इंडिकेशन्स आहेत की वन प्लस ह्याचं बरोबर साधारण 25 प्राइसिंग करेल? कारण जसं तू म्हणालास की वन प्लसच्या टी व्हीजमध्ये आणि फोनमध्ये सुद्धा त्यांचा असा ट्रेंड चालू आहे की थोडं प्राइसिंगमध्ये ती लोक घोळ करतातच.
खरं आहे पहिल्यांदा तरी. त्यामुळे जो Q1 लॉन्च केला होता त्याची प्राईस हॉरिबल होती, मग आता जे नवीन लॉन्च केले आहेत U1 आणि Y सिरीज त्याची प्राईस चांगली आहे. तसंच वन प्लस गेल्या वर्षीपर्यंत ठीक होते, पण आता वन प्लस 8 ची प्राईस काहीतरी विचित्र काढली आहे, आय मीन ठेवली आहे रादर. त्यामुळे मी एक गॅरंटी तर देऊ शकत नाही की याची प्राईस 25 आसपास असेल, पण जर एक 25 ते 27 मध्ये याची प्राईस ठेवली आणि ठेवावी लागेल माझ्या मते तरी, तर जो सेगमेंट आहे हा मिड रेंज सेगमेंट आपण म्हणतो 20 to 30,000 तर तो वन प्लस सॉलिड कॅप्चर करू शकतील. कारण 30 वर गेली की मग ती कॉम्पिटिशन वेगळीच आहे आणि मग त्याच्यात मजा नाही आहे. आता जर ही 25 आसपास याची प्राईस ठेवली तर जो 20,000 त्याचं बजेट आहे फोन घ्यायचं, तोही विचार करेल की 5,000 एक्स्ट्रा टाकून मला वन प्लस मिळतो आहे.
हो,
तर ते बजेट खेचून तो हा नॉट घेऊ शकेल. त्यामुळे आता ते 20,000 आसपासची लोकं आणि 30,000 आसपासची लोकं आणि सगळे मधलेही वन प्लस आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतील. पण जर 30 जवळ गेले किंवा 30 पलीकडे गेले की मग हा खालचा ऑडियन्स विसरून जायचा. आणि लॉजिकली जर त्यांनी विचार केला तर 25 to 28 किंवा 25 to 27 आयडियल प्राईस असेल ॲटलिस्ट त्याच्या बेस व्हेरियंटची. आता त्याचे दोन व्हेरियंट्स घेतील असं म्हणत आहेत, परत 21 आपल्याला कळेल नक्की काय आहे ते.
तर बघूया आता वन प्लस कसा अनाउन्समेंट करतं ह्याची आणि काय प्राईस ठेवतं. 21 अनाउन्समेंट आहे, त्यामुळे आपण पुढच्या आठवड्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगूच नक्की काय आहे वन प्लस नॉर्ड. आणि ह्यानंतर आपण वळूया ह्या आठवड्याच्या ॲप ऑफ द वीक रेकमेंडेशनकडे. या आठवड्यात अमय कुठचं तरी ॲप सांगणार आहे.
आता या आठवड्याचं आपलं ॲप ऑफ द वीक आहे SMS ऑर्गनायझर. आता आपण जनरली SMS ॲप्सकडे काही लक्ष देत नाही आणि जे फोनमध्ये जे डिफॉल्ट ॲप असतं प्री इन्स्टॉल्ड आपण तेच वापरतो, किंवा कधीकधी गुगल मेसेजेस असतात काही ह्याच्यात. पण मीही SMS ऑर्गनायझर वापरल्यावरच मला कळलं की मी काय काय मिस करत होतो त्या ॲपमध्ये. सरप्राइझिंगली ह्या SMS ऑर्गनायझर जो आहे तो मायक्रोसॉफ्ट इंडियानेच बनवलेला ॲप आहे. मायक्रोसॉफ्टची हैदराबादची टीम आहे, त्यांनी हे ॲप बनवलं आहे आणि इंडिया स्पेसिफिक आहे, असं नाही की बाहेर मिळत नाही, पण हे इंडियनसाठी स्पेसिफिकली बनवण्यात आलेलं ॲप आहे. आणि हे तुमचे SMS एवढे मस्त ऑर्गनाईज करतात, अगदी नाव परफेक्ट दिलं आहे, सिम्पल आहे पण परफेक्ट नाव आहे. त्यामुळे तुमचे जे पर्सनल मेसेजेस आहेत म्हणजे एका स्पेसिफिक नंबरवरनं येणारे, जे तुमच्या मित्रांनी पाठवले आहेत, फॅमिली मेंबर्सनी पाठवले आहेत किंवा कुठच्याही कॉन्टॅक्टनी पाठवले आहेत, ते एका टॅबमध्ये राहतात. जे तुमचे ट्रान्झॅक्शन मेसेजेस आहेत, ट्रान्झॅक्शन म्हणजे जसं तुम्ही कोणाला तरी पैसे भरलेत मग तुमच्या क्रेडिट कार्डचा एक मेसेज येतो तुम्हाला, किंवा तुमचं कुरिअर सर्व्हिस इज आउट, आई मीन कुठचं तरी कुरिअर इज आउट फॉर डिलिव्हरी, हे जे सगळे मेसेजेस आहेत ट्रान्झॅक्शनल मेसेजेस, ते एका टॅबमध्ये राहतात. आणि जे प्रमोशनल मेसेजेस आहेत, जे उगाच आपले स्पॅम म्हणू शकतात त्याला, किंवा असे जातू फालतू मेसेज जे येत राहतात हल्ली, ते एका सेपरेट प्रमोशन्स टॅबमध्ये ऑटोमॅटिक फिल्टर होऊन राहतात. यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही, हे ॲप स्मार्ट आहे सेग्रिगेट करण्यात. एवढंच नव्हे तर त्यांचा एक फायनान्स टॅब असतो, जर तुम्ही परमिशन्स दिली तर ते करतात, जिथे तुम्ही जे ट्रान्झॅक्शन्स आणि केले आहेत, किंवा इनफॅक्ट तुम्ही IRCTCवर आता सध्या नाही पण जर तिकीट बुक केलं किंवा एअर तिकीट बुक केलं, तर ते SMS रीड करून ते तुमची फ्लाईट इन्फॉर्मेशन किंवा तुमची ट्रेनची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला प्रोव्हाइड करतात. ओके, आणि रिमाइंडर्ससुद्धा येत असतात तुम्हाला मध्ये मध्ये, की तुमचं जे SMS येतो त्याच्यातनंच ते रीड करून तुम्हाला सांगतं की तुमचं आता हे बिल ड्यू आहे एवढ्या दिवसात तर भरा, किंवा तुमची 4 फ्लाईट आहे आणि तुमच्या ट्रेनचा स्टेटस बघा. हे सगळे रिमाइंडर्स पण ऑटोमॅटिकली येत असतात तिथे. आणि जसं मी तो फायनान्स सेक्शन म्हणालो, आता तुम्ही क्रेडिट कार्डवर जे तुम्ही स्पेंड करता आणि त्याचा एक SMS येतो, तर त्या SMS थ्रू ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते लिस्ट करून ठेवतात. त्यामुळे तुम्हाला पुढे पाठी जाऊन पटकन जर समजा चेक करायचं झालं की गेल्या महिन्यात मी माझ्या क्रेडिट कार्डवर कुठे कुठे भरले होते पैसे आणि किती भरले होते, ते तुम्ही तिकडे जाऊन पटकन बघू शकता. आणि त्या एका स्पेसिफिक अमाऊंटवर तुम्ही एकदा टच केलं
की ते तुम्हाला त्या एस एम एसकडे घेऊन जातं जो तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपनीकडनं आलेला असतो. आणि या व्यतिरिक्त बरीच अजून फीचर्स आहेत, पण सगळ्यात अजून एक इम्पॉर्टंट फीचर ह्याचं हे आहे की तुम्ही तुमचे सगळे एस एम एस बॅकअप करू शकता. आणि पुढचा जर तुम्ही फोन चेंज केलात किंवा तुमचा फोन हरवला तर पुढच्या फोनवरही तुम्ही एस एम एस ऑर्गनायझर टाकून त्यात लॉग इन करून ते सगळे मेसेजेस रिट्रीव्ह करू शकता. हे मेसेजेस तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हवर स्टोअर करून परत नवीन फोनवरही टाकू शकता. म्हणजे फोन जरी चेंज केला तरी तुमचे जुने मेसेजेस कुठेही जात नाहीत, ते तुमच्याबरोबर परत येऊ शकतात. बाकी अजून बरीच आहेत फीचर्स, तुम्ही इन्स्टॉल करा आणि चेक करा.
हो, मी सुद्धा बरेच वर्ष झाली हे ॲप वापरतोय आणि तू जसं बोललास माझंही ते फेवरेट फीचर आहे की तुम्हाला तुमचे जे एस एम एसेस आहेत हे तुम्हाला बॅकअप करता येतात. आणि हा जो बॅकअप होतो हा तुमच्या स्वतःच्या गुगल ड्राईव्ह अकाउंटमध्ये बॅकअप होतात हे मेसेजेस. त्यामुळे कुठेही तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या क्लाउडवर अपलोड करत नाही तुमचा डेटा किंवा अजून कोणाला ॲक्सेस देत नाही त्याचा, तुमच्याच गुगल अकाउंट जे तुम्ही वापरता फोनवर त्याच ड्राईव्ह अकाउंटमध्ये हे मेसेजेस सेव्ह होतात. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्या फोनवर हे ॲप इन्स्टॉल करता तेव्हा रिस्टोअर पण पटकन होऊन जातं, त्यामुळे तुम्हाला कुठचेही जुने मेसेजेस सोडून द्यायची गरज नाही आहे.
बरोबर.
त्यांचे नोटिफिकेशन्स आणि फिल्टरिंग जे आहे ते सुद्धा अतिशय चांगलं आहे. त्यांना बरोबर कळतं की कुठचा ट्रान्झॅक्शन आहे, कुठचं प्रमोशन आहे. आणि इन केस असं कधी झालं की कधीकधी हे मार्केटिंगवाले पण थोडी हे करतात, ट्रान्झॅक्शनल मेसेज वाटावा असं ते लोक फ्रेम करतात तो एस एम एस, तर तुम्हाला मॅन्युअलीसुद्धा हे कॅटेगराईज करता येतं. त्याच लिस्टमध्ये तुमच्या एस एम एसमधून टॅप केलं की तुम्हाला सांगता येतं त्या ॲपला की हा प्रमोशनल मेसेज आहे, त्यामुळे ह्याच्या पुढचे तसे एस एम एस तो ऑटोमॅटिकली प्रमोशनल टॅबमध्ये टाकेल. त्यामुळे अतिशय चांगला ॲप आहे आणि मुख्य म्हणजे फ्री आहे, कुठेही तुम्हाला पैसे भरायला लागणार नाही ह्याच्यामध्ये.
हो, फ्रीही आहे आणि बऱ्यापैकी ॲड फ्रीही आहे.
हो,
त्यामुळे त्यांचं ऑफर्स असतं जर तुम्हाला हवं असेल तर, पण ते काही जबरदस्तीने अधूनमधून ॲड्स किंवा पॉपअप्स येत नाहीत.
हां, आणि ते ऑफर्सचं टॅब आहेत त्यांनी ऑप्शन दिलेले आहे की तुम्हाला नको असेल तर तुम्ही ऑफ करून टाका कम्प्लिटली, तो तुम्हाला जरा पण बॉदर करणार नाही.
सर, तसा हा एस एम एस ऑर्गनायझर तुम्ही एकदा तुमच्या फोनवर इन्स्टॉल करून बघा, नक्की आवडेल.
तर वाडीटेक पॉडकास्टच्या तिसऱ्या एपिसोडचा शेवट आपण इथेच करूया. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर मी आग्रहाने सांगतो की तुम्ही www.vaditech.in या वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट ॲपवर वाडीटेक सर्च करून आम्हाला सबस्क्राईब करा. हे केल्यावर तुम्हाला आमच्या पुढच्या एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि रिलीज झाल्यावर लगेच ऐकताही येईल. याचबरोबर आम्ही तुमचा निरोप घेतो, लवकरच भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.